हाई रेटेड गबरू, ये गाना था सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, शो चल रहा है। सारा तर सकाळी 7 वाजता झाली आहे तुमचा आवडता शो घेऊन मॉर्निंग नंबर 1, कारण काय ना, आठवड्याची चांगली सुरुवात जी करायची होती, पण खरंच खूप चांगली सुरुवात झाली आहे सरांसोबत माझी बोलून, म्हणजे आपल्या शहराचे आयुक्त श्री लहुराज माळी सर आपल्यासोबत जोडल्या गेलेत, आणि मी त्यांना विचारलं होतं की महानगरपालिकेची जी भव्य दिव्य इमारत आहे, जी नेहमीच नांदेडच्या सौंदर्यामध्ये आणखीन भर घालतच असते, अशा या सुसज्ज इमारतीचं एक गेट जे फक्त सुरुवातीचे 2 महिने चालू होतं आणि त्यानंतर ते बंद ठेवण्यात आलेलं आहे मागच्या 7 वर्षापासून, तर याच्या मागे रिझन काय होतं? बऱ्याच जणांनी या गोष्टीचा शकून अपशकून या गोष्टीसोबत सुद्धा कनेक्शन लावण्याचा प्रयत्न केला, त्यावरती सरांचं काय म्हणणं?
शकून अपशकून असं माझ्या तरी ऐकलं किंवा माहितीत काही नाहीये तसा काय विषय आहे म्हणून, आपल्याला काय माहिती मिळाली असेल तर आम्ही काय त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, आपल्या सोयीसाठी केलेलं आहे।
तेच आता तुम्ही म्हणाले की एकच रस्त्यावर असल्यामुळे शकून अपशकून असं काही राहणारच नाही, कारण दोन्ही गेट जर सेम दिशेला असतील तर काही तथ्यच नाहीये।
बरोबर बरोबर।
लो जी, खोदा पहाड और निकला चुहा, म्हणजे दोन्ही गेट एकाच दिशेने असल्यानंतर शकून अपशकून या गोष्टी तर येतच नाही का, पण तरी सुद्धा कुछ लोगों को बातें बनाने में बड़ा ही मजा आता है, लेकिन इसके पीछे रीजन क्या है, गेट बंद क्यों रखा गया है, ये भी तो जानना जरूरी होता है ना, वही जानने की कोशिश की है रेड एफएम ने और आरजे सारा ने, तर ते काय नेमके हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण जरा वेळ, कारण त्याच्या आधी ऐकायचे येणारे ट्रॅक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।